परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 35 ते 45 या वयोगटातील साधकांनी सादर केल्या जाणाऱ्या या युवास्नेह कार्यक्रमात मी मंडळातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने होईल। सद्भक्त अपर्णा कुलकर्णी, सद्भक्त मनीषा फाटक, सद्भक्त शैलजा पेंडसे आणि सद्भक्त डॉक्टर प्रिया धर्माधिकारी प्रार्थना म्हणतील। आपल्या केंद्रांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जी जिज्ञासू मंडळी, साधक मंडळी इथे आली ती स्वामींच्या प्रेमामुळे इथलीच होऊन राहिली। मला अशी माहिती देण्यात आली की आता ज्या चार साधिकांनी प्रार्थना म्हटली त्यांनी अशीच एकत्रितपणे खूप वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं वय 16 ते 25 असं होतं अशी प्रार्थना म्हटली होती। युवास्नेह या अंतर्गत पहिला कार्यक्रम 2008 साली झाला होता, म्हणजे आता हे चौथं वर्ष आहे। या 4 वर्षात त्याचं स्वरूप मात्र हळूहळू बदलत गेलं। हा कार्यक्रम 16 ते 25 वयोगटातील साधकांचा न राहता स्वामीजींनी त्याचा आवाका 16 ते 45 असा केला आणि 35-40 ओलांडलेल्या साधकांना देखील युवा कॅटेगरीमध्ये सामील करून घेतलं. खरं तर ते म्हणतात तसं वय ही एक मनोधारणाच आहे. आपल्या इथं काही ज्येष्ठ साधकांना आपण युवांपेक्षा अधिक तत्परतेने आणि जिद्दीने सेवा आणि साधना करताना पाहतो. स्वामीजींकडूनच ऐकलंय, स्वामी माधवनाथ म्हणायचे मी 78 वर्षाचा तरुण आहे, ते म्हणायचे तसे 60 पुढे जर प्रत्येक दिवस बोनस असेल तर या वयोगटातील साधकांकडे फक्त 15 ते 25 वर्ष शिल्लक आहेत. कसं वाटतं ऐकायला आपल्याला? बाह्य गोष्टी मिळवण्यामध्ये अमाप शक्ती अमाप वेळ खर्च होऊन जातो. मध्यंतरी माझ्या वाचण्यात एक अशी गोष्ट आली होती की एक पाश्चात्य कलाकार आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाहीये, तर तो त्याच्या क्षेत्रामध्ये खूप सक्सेसफुल झाला, अमाप पैसा त्यांनी मिळवला आणि शेवटी त्याची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी असे उद्गार काढले की एव्हरीवन शुड गेट टू अर्न ॲज मच मनी ॲज आय डेड ओनली टू नो दॅट दॅट इज नॉट दी आन्सर. हे वाक्य आपण परमार्थाने प्राप्त केलेल्या सुखाखेरीज प्रत्येक विषयाला लागू करू शकतो. मी स्वामीजींकडे 30 वर्षाचा असताना आलो, आता 12 वर्ष झाली. माझा असा अनुभव आहे की परमार्थ हा प्रांत सोपा नाही. मनावर झालेले संस्कार उलटे फिरवायचे असतात. संसाराचा विचार ध्यानामध्ये सतत येत असतो. आपल्याला असं काही करायचं आहे की संसारात असताना सुद्धा मन स्वरूपात राहावं. पण सहज सोपं असं जीवनामध्ये मिळतं तरी काय, प्रत्येक गोष्टीसाठी इथे संघर्ष आहे. माझा असाही अनुभव आहे की जाणत्या सत्पुरुषाकडून जर परमार्थाचे धडे घेतले तर मात्र हा सोपा होऊन जातो. शिष्य जर तरुण वयातच सद्गुरूंकडे आला तर दोघांचंही काम त्या मनाने सोपं होतं. पण जर तो उशिरा आला असेल तर मात्र हे शिक्षण स्वीकारण्याचं दायित्व साधकाच्याकडे जास्त राहतं. जसं आपण कोणताही अकॅडमिक अभ्यासक्रम उशिराच्या वयात असा सुरू केला तर तसा तो टफ जातो, सोपं राहत नाही. त्याची अनेक शारीरिक माणसं मानसिक अशी कारणं असू शकतात. जिज्ञासू साधकांनी वयाची पर्वा न करता एक मात्र केलं पाहिजे की आपल्या पूर्वीच्या सर्व परमार्थ विषयाच्या कल्पना खोडून सद्गुरूंच्या समोर येऊन बसलं पाहिजे. ते म्हणतात ते तसंच्या तसं ग्रहण केलं पाहिजे आणि त्यांचं बोट धरून निसंकोचपणे या मार्गाला लागलं पाहिजे. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने स्वामीजी आपल्याला परमार्थ हा प्रधान आहे आणि याच जन्मात आत्मबोध प्राप्त करून घ्यायचा आहे याची आठवणच करून देतात. 35 ते 45 वयाचा काळ सुवर्णकाळ असू शकतो. स्वामीजींकडे तरुण वयातच आलेला साधक असेल तर त्याची साधना या काळात स्थिरावलेली असते. त्याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती सुद्धा सुस्थिर अशी होत असते. साधनेचा झालेला परिणाम या कॅटेगरीच्या साधकांनी अनुभवलेला असतो. अनेक वर्ष सद्गुरुमुखातून सद्ग्रंथांचे श्रवण झाल्यामुळे त्यांची एक अशी विचारसरणी, एक थॉट प्रोसेस अशी तयार झालेली असते आणि ती परमार्थाला अत्यंत अनुकूल अशीच असते. एरवीनं उमगणाऱ्या ओव्यांचे, श्लोकांचे, अभंगांचे अर्थ, मतितार्थ काही वेळी समजायला लागलेले असतात आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्नही झालेला असतो या साधकांकडून. अशाच काही साधकांचा आज आपण परिसंवाद आयोजित केलेला आहे. केंद्रात नियमित येणारे, सद्गुरूंचे सतत सान्निध्य लाभलेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करीत असलेले डॉक्टर अर्चना महाजन, सद्भक्त अमित पुरंदरे आणि सद्भक्त डॉक्टर मृदुला पाटील यात सहभागी होणार आहेत. स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतील अभंग क्रमांक 24 वर ते आपलं चिंतन प्रकट करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 35 ते 45 वयोगटाच्या युवा स्नेह या कार्यक्रमामध्ये मला निरूपण करण्याची सेवा मिळाली आहे ही पूजनीय स्वामीजींची ही कृपा समजते. संजीवनी गाथा हा स्वामी स्वरूपानंदांनी रचलेल्या उत्स्फूर्त अभंगांचा संग्रह आहे. या गाथेमध्ये उच्च आध्यात्मिक अनुभव जसे आहेत तसे साधकांना नेमके मार्गदर्शन करणारे अभंगही आहेत. या गाथेतील 24वा अभंग असा आहे. धरिसील जरी हरिसी अंतरी तरीची संसारी सुखी होसी. होता लाभ हानी प्रिया प्रिय दोन्ही समान मानुनी वर्ते बापा. पुत्र वित्त गोत लौकिकी समस्त असोदे चित अलिप्त चित्त सदा. पाळूनी स्वधर्म भोगी अर्थ काम गाठी मोक्षधाम स्वामी म्हणे. याचा पहिला चरण आहे धरिसील जरी हरिसी अंतरी तरीची संसारी सुखी होसी. फार पूर्वी भारतात अतिशय मौल्यवान तलमशी वस्त्र तयार व्हायची. अगदी मोठं वस्त्रही छोट्या डबीत बसायचं तसा हा पहिला चरण आहे. एका ओळीचा पण जसजसे चिंतन करू तसा अधिकाधिक आत उलगडत जाणारा परिपूर्ण असा. जर हरीला अंतःकरणात धरून ठेवले तरच संसारात सुख प्राप्त होईल. अत्यंत मृदू अंतःकरणाच्या स्वामी स्वरूपानंदांनी ठामपणे दिलेले हे आश्वासन आहे. साधकांसाठी ही जीवन जगण्याची कला आहे. सुखी होण्याचा स्वानुभव सिद्धांतच त्यांनी आपल्याला सांगितलाय. एका छोट्या खोलीत आपला क्षीण झालेला देहातही स्वामीजींचा हा परमानंद अक्षय होता. ज्यासाठी आपण अवघ जीवनपणाला लावतो यातली कुठलीच ऐहिक गोष्ट त्यांच्या जवळ नव्हती. स्वामीजींनी देह ठेवून आज इतकी वर्ष झाली पण शांतीचा समाधानाचा प्रत्यय मात्र अजूनही तिथे येतो. ज्या स्वानंद साम्राज्याचे अधिकारी सम्राट ते स्वतः झाले त्या अमृत अनुभवातून आलेला हा सिद्धांत आहे. संसार आणि अखंड सुख हे परस्पर विरोधी अर्थाचे शब्द आहेत. समांतर जाणाऱ्या दोन रुळांसारखे. आपण नियमितपणे इतकी वर्ष केंद्रात श्रवण करतो आहोत तेव्हा स्वामी स्वरूपानंदांना सुखाचा नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे आपल्याला थोडे तरी नक्की समजले आहे. नित्य असणारे सुखाचीच पावती देणारे सुख, कोणत्याही परिस्थितीत समाधान टिकविणारे, शांती देणारे, इंडिपेंडंट असे सुख आणि स्थैर्य आपल्याला हवं आहे. 35 ते 45 वयोगटासाठी या अभंगाचं चिंतन म्हणजे स्वतःचा मागोवा घेण्याची एक सुवर्ण संधी आहे. लौकिक अर्थाचे एखादे दुसरे ध्येय आपण गाठलेही आहे. त्याचा आत्मविश्वास सुखावणारी एक अहंकाराची भावना आपल्यामध्ये आता रुजू लागली आहे. नेमक्या अशा वेळीच आपल्याला संसार दुःखाचा वाटतो की सुखाचा हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे आणि याचे उत्तर होकारार्थी येण्यासाठी काही एक आत्मपरीक्षणही करायला हवे. आपल्या जीवनाचं नक्की प्रयोजन काय आहे याचा प्रामाणिकपणे शोध घ्यायला हवा. घर गाडी पती पत्नी मुलं सगळं हाताशी असूनही आपण किमान पातळीवर तरी समाधानी आहोत का हे तपासून पाहण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी रोज आपल्या बरोबर आहेत पण समाधान मात्र रोज नाही. एखाद्या दुःखद अडचणीच्या वेळी संसार त्रासाचा वाटतो यात शंकाच नाही पण आनंदाच्या प्रसंगी तरी आपण खरे सुखरूप असतो का? या समाधान आणि शांतीच्या अभावानेच आपल्याला संसारातल्या दुःखाची जाणीव व्हायला लागते. ही कळ जशी तीव्र होत जाते तसा त्यावरचा उपचार शोधण्याची निकड निर्माण व्हायला लागते. आपलं उत्तम आकार घेणारं करिअर प्रमोशन्स याच अनुषंगानं वाढत जाणाऱ्या ऐहिकातल्या प्रगतीचा आलेख याचा विचार आपण करतोच. पण त्याहीपेक्षा हवीशी असणारी वस्तू म्हणजे कधीही न संपणार परमनंट ऍड्रेस असलेलं सुख आणि स्थैर्य. या निर्विषय आनंदाची आणि स्थैर्याची प्राप्ती हे ध्येय जर ठरवलं तर जगण्याची परिभाषा बदलते, ज्याला शिफ्ट ऑफ पॅराडाइम असं म्हटलं जातं. एकदा हा संकल्प दृढ झाला की भोवताली घडणाऱ्या घटनांचे संदर्भ बदलतात. स्वामीजींनी या ध्येयाप्रत पोचण्याचा मार्ग निसंदिग्धपणे या चरणात सांगितला आहे. हे निश्चल सुख हवे असेल तर एकच युक्ती हमखास उपयोगाची आहे, ती म्हणजे अंतरात हरीला धरून ठेवणे. सद्गुरु स्वामीजी म्हणजे परमात्म्याचं सगुण साकार रूप, हरीचा समानार्थी शब्द म्हणजे आपल्या जीवाचे जीवन असणारे स्वामीजी. असे रूप बाहेरून कुठून आणून आत धरून ठेवायचे नाही, किंवा त्याच्या बाह्य रूपालाही फक्त धरून ठेवायचे नाही. आपल्या अंतर्यामी त्याची सदैव उपस्थिती असते. आता प्रयत्न करायचा तो त्याच्या नित्य अस्तित्वाची दखल घेण्याचा, त्याच्या समोर दिवसा आणि रात्री हजेरी देण्याचा. स्वामीजी म्हणतात, धरी सील जरी हरीसी अंतरी, तरीची संसारी सुखी होसी. धरून ठेवणं याचा अर्थ आहे स्वप्रयत्नांनी तो प्राप्त करणं, टिकवणं. जर क्षणिक सुखासाठी इतकी धावाधाव करावी लागते तर तो अविनाशी आनंद प्राप्त करण्यासाठी अर्थातच निकराचे प्रयत्न करावे लागतील, फोकस राहावे लागेल. आपल्याला एखाद्या गावाला जायचे असते, तिथे जाण्याचे अनेक मार्ग असतात, पण पोहोचण्यासाठी मात्र एकच रस्ता चालायचा असतो, तो निष्ठेने सातत्याने चालण्याची गरज असते. स्वामीजींनी हा हमरस्ता आपल्याला दाखवलेला आहे. जिथे हृदयात त्याची आपण प्राण प्रतिष्ठा करणार आहोत ती जागा फक्त त्याचीच हवी, स्वच्छ निर्मळ हवी. स्वामीजींनी साधनेत अनेकदा अशा जागांची भेट आपल्याला घडवली आहे. थॉमस हॅमरलिन नावाच्या एका थोर साधून म्हटलंय, परमेश्वराचे तुमच्यावर फार प्रेम असते, त्यामध्ये त्याला विभागणी नको असते, त्याला कुणीही प्रतिस्पर्धी चालत नाही, तुमचे हृदय त्याला संपूर्णपणे हवे असते. आपली तथाकथित प्रगती साध्य करताना आपले विचार चालतात ते बुद्धीतून, मनातून, चित्तातून. त्यापाठोपाठ स्पर्धा, ईर्षा, मान अपमान, आकांक्षा, द्वेष, मत्सर हेही अपरिहार्यपणे हळूच आत शिरतात. हे अनाहूतपणे आत शिरलेले विकार ओळखावे लागतील, रोज त्यांना बाहेर काढावे लागेल. या अभंगाचं चिंतन करताना असं लक्षात आलंय, हा पहिला चरण म्हणजे स्वामीजी सांगत असलेल्या सगळ्या मध्यवर्ती संकल्पनांचा अभ्यास आहे. हरीला हृदयात घट्ट धरून ठेवणं म्हणजे प्रथम त्याचं नित्य स्मरण असणं. या स्मरणाचं स्मरण राहायचं असेल तर सगळे बहिर्मुख मार्ग अंतर्मुख करणे, अंतर्मुखतेने साक्षीत्व राखता येते. या साक्षीत्वाने संसारातील सुख दुःख पाहणे आणि शरणागत होऊन धैर्याने त्याचा स्वीकार करणे आणि सरते शेवटी त्याच्याच कृपेने, कृतज्ञतेने प्रेमभावात बुडून जाणे. या हरिस्पर्शाचा, प्रेमाचा अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधीतरी घेतला आहे. आपल्या सुखाचा दर्जा यामुळे उंचावला आहे तर कुठलेही सांसारिक संकट हे संकट न राहता ते केवळ हरी कृपेची, सद्गुरु कृपेची स्मृती होऊन राहिले आहे. कसे दिसतो हे पाहण्यासाठी रोज आपण आपलेच आरशात दर्शन घेतो, तसेच सोहम स्मरणात हरीचे दर्शन आपल्याच अंतरात नित्य घेण्याचा आपण प्रयत्न करू. हे प्रामाणिक प्रयत्नच आपल्या आत अगदी अंतस्थ असणाऱ्या स्वामीजींपर्यंत आपल्याला नेतील अशी मला खात्री वाटते. विल्यम वर्ड्सवर्थनी त्याला गुरुस्थानी असणाऱ्या कवी मिल्टनसाठी एक फार सुंदर कविता लिहिली आहे. तुझा आत्मा आमचा ध्रुव तारा, आगळा पण आपलासा, तुझा स्वर समुद्राची धीर गंभीर गाज, तुझे जिणे जणू आकाश भरले चांदणे, भव्य भक्तीच्या आनंदाने भारलेले आणि तरीही छोट्या मोठ्या कर्तव्यांना तू होतेस तारलेले. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आणि समोर आसनस्थ असणाऱ्या हरिचरणांची ही सेवा मी अर्पण करते. आता सद्भक्त अमित पुरंदरे पुढच्या दोन चरणांकडे आपल्याला घेऊन जाईल. हरिओम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. होता लाभ हानी प्रिया प्रिय दोनी, समान मानुनी वर्ते बापा, पुत्र वित्त गोत लौकिकी समस्त, असोदे अलिप्त चित्त सदा. संजीवन गाथेतील अभंग क्रमांक 24 त्यातले दुसरे व तिसरे चरण अभ्यासासाठी मिळाले आहेत. आत्ताच आपण सद्भक्त डॉक्टर सौ अर्चना महाजन यांच्याकडून पहिल्या चरणावर निरूपण ऐकलं. आपण जे आपल्या स्वामीजींकडून स्वरूपानंदांबद्दल ऐकून आहोत ते म्हणजे ते फारसे आज्ञार्थी बोलत नसत, पण आपण मात्र हे अभंग व यात निर्देशित केलेल्या गोष्टी आपल्याला आज्ञेसमान घेतल्या पाहिजे. सदर अभंगातील चार ओव्यांमध्ये मुक्त होण्याचा म्हणजेच आनंद स्वरूप होण्याचा, स्वरूपाला प्राप्त होण्याचा मार्ग दाखविला आहे असे मला वाटते. यातील पहिल्या चरणात स्वामीजी आपल्याला सांगतात की आपण अंतःकरणात हरीचे सदैव स्मरण ठेवले तर आणि तरच आपण या संसाररूपी सागरात सुखी राहू शकतो. मधले दोन चरण हे या महिन्याच्या मध्यवर्ती संकल्पनेला साक्षीत्वाला धरून असेच आहे. स्वामीजी म्हणतात, होता लाभ हानी प्रिया प्रिय दोन्ही समान मानुनी वर्ते बापा. यात स्वामीजी आपल्याला लाभ हानी, प्रिय घटना अप्रिय घटना या सर्वांकडे अलिप्तपणाने बघायला सांगतात. ते सांगतात की प्राप्त परिस्थिती कशी देखील असली तरी यामध्ये आपले समान वर्तन असले पाहिजे. दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला योग समजावताना भगवंत म्हणतात, लाभ अलाभ जय पराजय सिद्धी असिद्धी यामुळे मनाचा तोल जाऊ देऊ नये. लाभाने फार आनंद अथवा अलाभाने फार दुःख वाटणे असे चित्ताचे समत्व असावे. साधारणतः कोणत्याही माणसाला कार्य सिद्धीस गेले की आनंद होतो व कार्य शेवटास न जाता अर्धवट राहिले अथवा काही अडथळा आला तर दुःख होते, चित्त विषण्ण होते. खरे म्हणजे अशी कोणती मोठी सुख दुःखे आपल्या वाट्याला येत असतात. स्वामी मकरंदनाथ एकदा म्हणाले होते की भगवंत माणसाला त्याच्या ताकदीनुसार पेलवेल अशीच संकटे अथवा दुःखे देत असतो. आपल्याला थोडी कोणी शिवाजी महाराजांना जसे आग्र्याला नजर कैदेत ठेवले होते तसे करणार आहे. आपल्याला वाटणारी सुख दुःखे, लाभ हानी प्रिय अप्रिय घटना या आपल्याला वाटतात कारण आपण आपल्या स्वामीजींनी सद्गुरूंनी केलेल्या उपदेशापासून च्युत होत असतो म्हणून. वास्तविकतः आपण मूळचे आनंद स्वरूप आत्मस्वरूप जी आनंदाची स्थिती शांतीची प्रेमाची स्थिती विसरल्याने आपल्याला या घटांगा खाव्या लागतात. हे झाले अगदी क्षुल्लक गोष्टींच्या बाबतीत. जर मोठी आनंदाची अथवा दुःखाची गोष्ट झाली तर विचारायलाच नको. घरात कोणाचा जन्म झाला तर आपल्याला आनंद होतो, कोणाचे निधन झाले तर आपल्याला दुःख होते. या दोन्ही प्रसंगात आपल्याला साक्षीत्व अलिप्तता टिकवता आली पाहिजे. नुकतेच माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी याचा जवळून अनुभव घेतला. स्वामीजी आपल्याच कृपेने व केंद्रातील श्रवणाने या प्रसंगात थोडे बहुत साक्षी अलिप्त राहता आले. मी बघत होतो की माझ्या मुलीच्या जन्माच्या वेळी आनंदून जाऊन फोन करणारे भेटायला येणारे लोक आज शोक करीत होते, रडत होते. या प्रसंगात मला मात्र सहज कळून गेले की आपण परमार्थाच्या प्रवासात कुठे आहोत व स्वामीजी आपल्याला कुठली जागा निर्देशित करीत आहेत. असाच प्रसंग जेव्हा स्वामीजींच्या जीवनात आला होता तेव्हा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा शेवटचा दिवस होता. त्याही परिस्थितीत स्वामीजी सकाळी कार्यक्रमाला उपस्थित होते व त्या दिवशीचे संध्याकाळचे प्रवचन तर अधिकच तेजस्वी असे झाले होते. खरोखरच आपलं भाग्य असे आहे की इथे जे आपल्याला सांगितले जाते ते व तसेच आचरणारे लोकही आपल्याला इथे बघायला मिळतात. स्वामीजी पुढे म्हणतात, पुत्र वित्त गोत लौकिकी समस्त असो दे अलिप्त चित्त सदा. आपला संसार, आपला पैसा अडका, आपले समाजातील स्थान या कुठल्याच गोष्टी 100% आपल्या हातात नसतात. आपल्या प्रारब्धाप्रमाणे त्या आपल्याला प्राप्त होत असतात. अन्न मानधन हे तो प्रारब्ध अधीन असे संत आपल्याला सांगतात. म्हणूनच यात साक्षीत्व राखून अलिप्तता साधता आली पाहिजे. सर्वच संत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजवतात की संसारात लौकिकात आपण अलिप्त राहिले पाहिजे. आपले मन हे भगवत चरणी सद्गुरु चरणी लीन राहिले पाहिजे. संतांच्या आयुष्याकडे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टी उघड उघड दिसून येतात. संतांची कोणी निंदा अथवा कोणी स्तुती केली तर आपल्याला या गोष्टी समजून येतात. आपल्याला सर्वांनाच माहीत असलेला स्वामी माधवनाथांच्या आयुष्यातला प्रसंग. एकदा एक भगिनी केंद्रात त्यांना खूप अदवा तदवा बोलल्या त्यावर स्वामीजी अतिशय शांत होते, जणू काही झालेच नाही. त्यावर स्वामीजींनी त्या भगिनींना एक अभंग देखील म्हणायला सांगितलं. त्यांची स्तुती होती तेव्हाही ते असेच शांत व अलिप्त असतात. केंद्राचा एखादा मोठा उत्सव अथवा कार्यक्रम झाल्यावर स्वामीजी कसे म्हणतात ही संत मंडळी माझ्याकडून हे सगळं करून घेतात व ते त्यापासून वेगळेच राहतात, अलिप्त राहतात. पुत्र वित्त गोत लौकिकी समस्त असो दे अलिप्त चित्त सता. साक्षात प्रभू रामचंद्रांचा संसार देखील आपल्या सुखाच्या कल्पना आहेत तसा झाला नाही, तरी सुद्धा त्यांनी कुठल्या पातळीवर जीवन व्यतीत केले. राज्य सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी उपरण्याला लागलेले गवताचे पाते आपण जितक्या सहजतेने काढून टाकतो तसे राज्य सोडले. तुकाराम महाराजांचा संसार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला तरी देखील ते म्हणत आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी. आणि एकनाथ महाराजांचा संसार अतिशय संपन्न अवस्थेत झाला तरी देखील ते या वैभवापासून मात्र अलिप्तच होते. स्वामी माधवनाथांच्या दुकानात ज्यावेळी चोरी झाली त्यावेळी त्यांनी कुठेही मनात विषण्णता न येऊ देता रात्री दुकानात झोपायला जायला सुरुवात केली व त्याचा उपयोग त्यांनी साधनेसाठी केला. ते तिथे ध्यानाला बसत असत. या प्रसंगावरून संत मंडळींची अलिप्त दशा आपल्या थोडी बहुत लक्षात येते. स्वामी माधवनाथांनी शेकडो साधक घडवले आहेत, कायमच ते साधकांबरोबर असत. आजही आपण बघतो की स्वामी मकरंदनाथ देखील आपल्यासारख्या साधकांना घडवत आहेत. तरी देखील बऱ्याचदा असे वाटते की ते मात्र ह्याच्यात कुठेच नसतात. अजून असे वाटते की ते सद्गुरु शरणी अत्यंत लीन असेच आहे. ते बोलताना आपण याचा सरळ सरळ असा अनुभव घेऊ शकतो. सरते शेवटी असे वाटते की या संसार रूपी नाटकात एका उत्तम अभिनेत्याप्रमाणे आपल्याला अभिनय करता आला पाहिजे. साक्षीत्वाने आपल्याला हे जमू शकते व का नाही जमणार. स्वामीजींसारखे दिग्दर्शक आपल्याकडून हे वटवून घेतील. आपण फक्त त्यांच्या पायाशी घट्ट राहिले पाहिजे. याच्या पुढील चरणावर डॉक्टर सौ मृदुलाताई यांच्याकडून आपण ऐकूया.
अभंगाच्या या शेवटच्या चरणामध्ये पूजनीय स्वामीजींनी संपूर्ण अभंगाचे फलित वर्णन केले आहे. संसारी साधकाने संसार करत असताना कशा प्रकारे वर्तन करावे याचे मार्गदर्शन पहिल्या तीन चरणांमध्ये केलेले आहे. त्यावर ते नेमके निरूपण आताच आपण सद्भक्त अर्चना आणि अमित कडून ऐकले. आता शेवटच्या चरणांवर चिंतन करण्याचा प्रयत्न स्वामी कृपेने करूया. भारतीय तत्वज्ञानातील संकल्पनेप्रमाणे मानवी जीवनामध्ये चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अगदी याच क्रमाने हे पुरुषार्थ स्वामीजींनी या शेवटच्या चरणामध्ये गुंफलेले आहेत. स्वामीजी म्हणतात, पाळवणी स्वधर्म भोगी अर्थ काम गाठी मोक्ष धाम. स्वामी म्हणे, स्वधर्म म्हणजे आता आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म, त्याचे उत्तम पालन करायचे आहे. आपण विद्यार्थी असू तर उत्तम अभ्यास करणे, नोकरीधंदा करत असू तर तो मन लावून प्रामाणिकपणे करणे, गृहिणी असू तर घरातले काम आवडीने करणे हा स्वधर्म समजूया. या संदर्भात मला पूजनीय स्वामी माधवनाथांची एक आठवण सांगण्याचा मोह आवरता येत नाहीये. त्यावेळी 1994 साली मी या युवा गटाच्या प्रथम वर्गात होते, म्हणजे मी 16 ते 25 मध्ये होते. त्यावेळेला पुढचे शिक्षण आणि हॉस्पिटल ड्युटी असं दोन्ही सायमल्टेनियसली चालू होतं. आपल्या सगळ्यांना जसा अनुभव येतो तसाच त्यावेळी मलाही येत होता की जितकं जास्त सिन्सिअरली काम करायचं तेवढी जास्त कामं इतर सहकारी आपल्या अंगावर ढकलत असायचे. त्यामुळे मग अभ्यासाला वेळ कमी मिळायचा आणि स्वामीजींकडेही येता यायचं नाही. एकदा अशाच दगदगीमुळे मी खूप वैतागलेले होते आणि त्याच मनस्थितीत पूजनीय स्वामीजींना भेटायला गेले. खूप दिवसांच्या गॅप नंतर गेल्यामुळे ते म्हणाले, काय गं इतके दिवस काय केलंस, कुठे होतीस? मी आपली माझ्याच मूडमध्ये बोलून गेले, स्वामीजी काहीच करता नाही आले, सगळे दिवस नुसते काम करण्यात वाया घालवले. त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिले आणि पुढचे शब्द थांबवत म्हणाले, अगं अगं दिवस वाया गेले काय म्हणतेस, मग तर सगळे आयुष्य वाया गेले असे म्हणायला लागेल. आपण आपली कर्मे उत्तम तऱ्हेने केली तर तो वेळ काही वाया जात नसतो. शिवाय तू तुझे काम तुझ्या बॉसला खुश करण्यासाठी करत नाहीस, तर ते तुला तुझ्या सद्गुरूंनी दिलेले आहे म्हणून त्यांच्यासाठी करते आहेस या भावाने कर. तुझ्या अवतीभोवतीचे लोक कर्माच्या बाबतीत काय करतात याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू मात्र तुझे काम तन मन धनाने आणि आनंदाने कर. कर्म टाकून परमार्थ कधीही होणार नाही. पुढे म्हणाले, मी तुला आज जे कर्माविषयी सांगितले ते चांगले कायमसाठी लक्षात ठेव. अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की हे काम मी केले आणि माझ्याशिवाय ते पूर्ण झालेच नसते. अशा भावनेमुळे आपण त्या कर्माच्या बऱ्या वाईट परिणामांमध्ये अडकून राहतो. या उलट कर्म झाल्यानंतर ते सद्गुरूंनी माझ्याकडून करवून घेतले या भावनेने ओम तत्सत ब्रह्मार्पण वस्तु असे म्हणून त्यांनाच अर्पण करावे आणि त्यातून मोकळे होऊन जावे. पाळूनी स्वधर्म म्हणजे काय करायचे याचे मार्गदर्शन स्वामीजींनी अगदी सोप्या शब्दामध्ये केले होते. परंतु स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे असे अलिप्त बुद्धीने कर्म प्रत्यक्ष व्यवहारात कसे जमणार, त्यासाठी स्वामी स्वरूपानंद आपल्याला अजून एक युक्ती देत आहेत. ते सांगतात, आपली नियत कर्मे करताना साधकाने आपल्या मुख्य स्वधर्माचे पालन करायचे आहे. सकळ धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या स्वरूपाचे अनुसंधान सतत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नुकतेच स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे चरित्र पाहिले, त्यामध्ये प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ते स्वतः युक्तिप्रयुक्तीने सोहमचे अनुसंधान जमवण्याचा अखंड प्रयत्न करत होते. अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतवून संसारात, असे अनुसंधान टिकवण्यासाठी स्वामी मकरंदनाथांनी आपल्या हाती मध्यवर्ती संकल्पनांच्या रूपाने एक महत्वाचा ठेवा दिलेला आहे. रोजची ध्यानाची बैठक झाली त्याच्यानंतर जेव्हा आपण व्यवहारात उतरतो त्यावेळी आपण आपलं अनुसंधान सहज विसरून जातो. ते विसरू नये यासाठी या संकल्पना आपल्याला मदत करतात. या महिन्याची संकल्पना साक्षीत्व आहे. स्वामीजी आपल्याला सांगतात, देह मनबुद्धी कर्म करत आहेत परंतु मी मात्र त्यापासून अलिप्त आहे. हा अलिप्त असणारा मी कोण आहे? तर ध्यानाच्या वेळी जो साक्षी म्हणून कार्यरत होता तोच जाणीव स्वरूप मी आता व्यवहार काळी सर्व कर्मांचा साक्षी आहे. या युक्तीने जर कर्मे केली तर त्या कर्मांपासून त्यांच्या बंधनांपासून अलिप्तता साधता येईल. मात्र हे जमवण्यासाठी आपली नित्याची ध्यानाची बैठक सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे निमाने होणे आवश्यक आहे. ध्यानामध्ये आपण विचारांचे साक्षी राहण्याचा अभ्यास करतो तोच अभ्यास आता व्यवहारात उतरवायचा आहे. स्वामीजी सांगतात, जसजसे ध्यानामधले साक्षीत्व जमायला लागेल तसतसे कर्मांमधले जमू लागेल, आणि कर्मांमध्ये अलिप्तता जमायला लागली तर पुढच्या ध्यानाच्या बैठकीला तेच साक्षीत्व अधिक मदत करणार आहे. अशा प्रकारे स्वधर्माचे उत्तम रीतीने पालन करताना मनतः आपण कर्मफळांचा त्याग करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तरीही प्रत्यक्षात मात्र लौकिकदृष्ट्या कर्मांची काही फळे आपल्याला मिळणारच आहेत. उदाहरणार्थ नोकरी व्यवसाय करून पैसा अडका मानमदातप हे आपोआपच चालत येणार आहेत. स्वामी स्वरूपानंद सांगतात, अशा प्रकारे प्राप्त झालेली सुखसमृद्धी साधकाने समाधान राखून उपभोगावी. धर्माच्या नीतीच्या चौकटीत बसणारी सुखे ही साधकाने जरूर उपभोगावी. स्वामी माधवनाथ सांगत की परमार्थी मनुष्य म्हणजे गरीब फाटका तुटका केविलवाणा नको, उलट त्याने अतिशय तेजस्वी पद्धतीने आयुष्य जगावे, नीटनेटके असावे, त्याच्याजवळ ही संपत्ती असावी. मात्र हे सर्व उपभोगताना स्वामीजी आपल्याला पुन्हा सावध करत आहेत, पाळूनी स्वधर्म भोगी अर्थ काम. ही सुखे उपभोगतानाही स्वधर्माचे पालन म्हणजे स्वरूपाचे अनुसंधान ठेवायचे आहे. असे केले तर त्या भोगांमध्येही आपण गुंतून जाणार नाही. म्हणूनच ते म्हणतात, पुत्र विक्त गोत लौकिकी समस्त असोदे अलिप्त चित्त सदा. अलिप्त चित्त साक्षीत्वाच्या अभ्यासाची ते पुन्हा एकदा आठवण करून देत आहेत. आपल्या या वयोगटामध्ये म्हणजे 35 ते 45 मधले बहुतेक साधक आपापल्या नोकरी व्यवसायांमध्ये बऱ्यापैकी स्थिरावलेले आहेत, परंतु याच कालावधीत अधिकाधिक पैसा मानपरातप देणारी प्रलोभने आणि अनेक अपॉर्च्युनिटीज आपल्याला चारही बाजूंनी खुणावत असतात. मात्र जर परमार्थाचे ध्येय आपल्या डोळ्यासमोर असेल तर या संधींची निवड करताना ते आपल्या परमार्थाच्या आड येणार नाहीत ना याचाही सावधपणे विचार करण्यासाठी स्वामीजी आपल्याला वारंवार सुचवत असतात. आपले केंद्र श्रवण नित्याची साधना यावर या लौकिक गोष्टींचे आक्रमण तर होत नाही ना याकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. अशा सर्व बाजूंनी संयमित झालेल्या जीवनामध्ये राहून आलेल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत राहिलो तरच सद्गुरूंना अपेक्षित असे आत्मदर्शनाचे ध्येय आपण गाठू शकू. त्याच अंतिम ध्येयाबाबत स्वामीजी शेवटी म्हणतात, गाठी मोक्षधाम स्वामी म्हणे. मोक्षधाम म्हणजे काय? मोक्षधाम म्हणजे असे ठिकाण की ज्या ठिकाणाहून पुन्हा खाली येणे नाही, जिथे गेल्यावर पुन्हा जन्ममृत्यूच्या बंधनात अडकण्याचे भय नाही. पण आपल्याला प्रश्न पडतो की जन्ममृत्यूच्या या बंधनातून आपण सुटलो हे आपल्याला आत्ताच्या चालू जीवनात कसं कळणार? मग मोक्षाचा आणि माझ्या आत्ताच्या चालू जीवनाचा काय संबंध? यावर चिंतन करत असताना स्वामी मकरंदनाथांचे नुकतेच झालेले एक प्रवचन ऐकले गेले. त्यामध्ये ते सांगतात, मोक्ष म्हणजे श्रेयाच्याही पलीकडचे सदानकदा अस्तित्वात असलेले निःश्रेयस. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूचे खंडन हे एक वेळ आपल्याला समजणार नाही, पण आत्ताच्या आपल्या जीवनामध्ये जी उद्विग्नता अशांती भय संघर्ष हे सगळं आहे त्या सर्वांपासून आपली सुटका व्हावी अशी तर तळमळ आपल्याला वाटते ना. ती तळमळ शांत होऊन सर्व जीवन परम समाधान परम शांती परम तृप्ती यांनी भरून जाणं म्हणजे मोक्ष. असं परम समाधान कधी मिळेल केवळ देह मनबुद्धी यांनी मिळणाऱ्या सुखांमुळे ते मिळणार नाही. या उलट ज्यावेळी देहबुद्धीचा इंद्रियांचा विसर पडेल, मनाचे मनपण संपून त्याचा लय होईल आणि बुद्धीचे तर्कही थांबून जातील, त्या ठिकाणी हे परमसुख प्राप्त होणार आहे. ध्यानाचा अभ्यास करता करता साधक जेव्हा सद्गुरु कृपेने या ठिकाणी पोहोचेल तेव्हा त्याला ते मोक्षधाम प्राप्त होईल. ध्यानाने एकदम तेथपर्यंत जाता येणार आहे का? तर त्याआधी अलिप्त बुद्धीने कर्म करत चित्तशुद्धी व्हावी लागेल आणि मग त्या शुद्ध झालेल्या चित्तात आत्मबोधाचा प्रकाश पडणार आहे. म्हणजे जो साक्षी मी आहे त्याला सच्चित आनंद स्वरूप जन्म मृत्यू रहित परमात्माच मी आहे असा बोध होणार आहे. खरोखरच अतिशय उंच असे ध्येय स्वामीजींनी आपल्या समोर ठेवलेले आहे. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाता यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. सत्यशेवटी आपल्या सर्वांतर्फे स्वामीजींना असे सांगावेसे वाटते की स्वामीजी आपण दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची प्रामाणिक धडपड आम्ही सर्वजण करत आहोत. त्या मार्गावरून जाताना अनेक अपेक्षित अनपेक्षित अडचणीमध्ये येत आहेत, त्या सर्वांमधून बाहेर काढून आपणच आम्हाला त्या ध्येयापर्यंत घेऊन जावे ही आपल्या चरणी प्रार्थना. हरिओम.
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 कृपया सर्वांनी थोडं थोडं ओळीतच पुढे सरकून घेतलं तर बरं होईल. स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेतील प्रत्येक अभंग हा साधकाला मार्गदर्शक असा आहे. त्या अभंगांना धरून अख्खं जीवन आखता येऊ शकतं असे ते अभंग आहेत. धरिसी लजरी हरिसी अंतरी तरीची संसारी सुखी होसी. नुकतीच माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली होती. एक अतिशय धनाढ्य असा व्यापारी होता. त्यांनी स्वतःला त्या व्यापारामध्ये इतकं झोपून दिलं होतं की त्याला इतर कुठल्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नसे. अगदी घरातल्या देवाऱ्यापुढे उभा राहून नमस्कार करायला देखील त्याला वेळ मिळत नसे. कालांतराने त्याच्या ते लक्षात आलं आणि तसं त्यांनी ठरवलं की आपण परमात्म्याचं स्मरण करायचं. पण तसं ठरवून सुद्धा वारंवार त्याला ते जमेनासं झालं. मग त्यांनी एक त्याच्यावर उपाय योजला. त्यांनी एका माणसाला ठेवलं आणि त्याला म्हटलं की तू सतत माझ्याबरोबर राहायचं. मी जिथे जाईल तिथे तू माझ्याबरोबर यायचं, माझ्यासमोर बसायचं, मी बसलेलो असेल तिथे. आणि फक्त म्हणायचं, शेठजी द्वारका जाना है. 15-15 मिनिटांनी शेठजी रामेश्वर जाना है. शेठजी जगन्नाथपुरी जाना है. तर असा हा कार्यक्रम बराच काळ चालला. ती जी व्यक्ती जिला त्यांनी हे काम दिलेलं होतं तिला पगार भरपूर मिळत होता या कामाचा. पण तिला काही समजत नव्हतं की आपण हे नुसतं एवढ्या म्हणण्याचं आपल्याला एवढे पैसे शेठजी देतात आणि स्वतः जात तर कुठे नाहीत. तर एकदा त्यांना विचारावं आपण की काय नक्की काय प्रयोजन आहे याचं. तर मग त्यांनी विचारलं तसं की एवढा पगार तुम्ही मला दिला आहे तर मी एवढंच म्हणायचं आणि मग त्याचा काय फायदा होतो तुम्हाला. तर ते म्हणाले की ज्या ज्या वेळेला तू त्या पवित्र स्थानांचं नाव घेतोस तेव्हा तेव्हा मला परमात्म्याची आठवण होते. हाच माझा फायदा आहे त्याच्यातला. तसं धरिसील जरी हरिसी अंतरी तरीची संसारी सुखी होशील अशी आठवण आपण सतत हरीची ठेवली पाहिजे. संसारात असताना देखील काही उपाय आपल्या आपल्या पद्धतीने आपण करू शकतो. स्वामी स्वरूपानंदांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत आणि त्यांना या अभंगातून काय अभिप्रेत होतं या तिघांनी अतिशय उत्तम प्रकारे सांगितलं आणि आपल्यालाही ते समजलं. स्वामीजींनी सकाळच्या प्रवचनामध्ये सिस्टम हा एक शब्द वापरला. आज सकाळच्या प्रवचनामध्ये तर आपल्या इथे येणाऱ्या साधकांची सिस्टम कशी तयार होती आहे यावरूनही लक्षात येतं. आपण आता एक अभंग ऐकणार आहोत. नारायण तीर्थ स्वामीकृत संस्कृत अभंग ज्यामध्ये कृष्ण परमात्म्याची स्तुती आहे. सद्भक्त गोपीकृष्ण सादर करेल.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गोवर्धन गिरिधरा गोविंद गोकुल पालक परमानंद गोवर्धन गिरिधर गोविंद गोकुल पालक परमानंद श्रीवत्सांकित श्री कौस्तुभधर भावक भयहर पाहि मुकुंद गोवर्धन गिरिधर गोविंद कुल पालक परमानंद अमित कल्याण गुण अगणित लीला अपरिमितानंद घननंद बाला अमित कल्याण गुण अगणित लीला अपरिमितानंद घननंद बाला शमित दैत्य दंभ शांत्यादि मूल विमल मानव वृत्ति विलसित शाला गोवर्धन गिरिधर गोविंद गोकुल पालक परमानंद आनंदामृत वारिधि खेला अलघ पराक्रम अनुपम लीला आनंदामृत वारिधि खेला अलघ पराक्रम अनुपम लीला श्रीनंदात्मज श्रित जन पाला श्रीकर किसलय लालन लोला गोवर्धन गिरिधर गोविंद गोकुल पालक परमानंद पाटित सुर रिपु पादप वृंद पावन चरित परामृत कंद पाटित सुर रिपु पादप वृंद पावन चरित परामृत कंद नाट्य रसोत्कट नानाभरण नारायण तीर्थाचित चरण गोवर्धन गिरिधर गोविंद गोकुल पालक परमानंद श्रीवत्सांकित श्री कौस्तुभधर भावक भयहर पाहि मुकुंद गोवर्धन गिरिधर गोविंद गोकुल पालक परमानंद
दाक्षिणात्य चालीत म्हटलेल्या या गोड अभंगानंतर आपण आता एक मनोगत ऐकणार आहोत. 1998 सालापासून केंद्राशी जोडल्या गेलेल्या नाशिकमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेला अभिजित कुलकर्णी आपलं मनोगत सादर करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठा भाग्याचा दिवस आहे. एक म्हणजे जीसस यांचा जयंती उत्सव, आणि दुसरं आपल्याला प्रत्यक्ष प्रभूंच्या चरणांशी बसायला मिळालेलं आहे. माझ्या ओळखीमध्ये एक महत्वाची भर घालतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो त्यातला खळ तो मी होतो केंद्रात येण्यापूर्वी. पुण्यात शिकायला आल्यानंतर एका नातेवाईकांकडे राहत होतो. तिथे स्वामीजी म्हणजे पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्याकडे जाणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली. त्याने मला विचारलं की ज्ञानेश्वरी ऐकायला येतोस का. मग मी त्याच्याबरोबर स्वामीजींच्या घरी ज्ञानेश्वरी ऐकायला गेलो. ते स्वामीजींचं प्रथम दर्शन होतं. मला परमात्म दर्शन होईल का असं विचारल्यावरती ते म्हणाले, इतिहासात असं एकही उदाहरण झालेलं नाही की ज्याला परमात्म दर्शन हवं होतं आणि त्याला ते झालं नाही. स्वामीजींनी सांगितलं, येत जा. मला सद्गुरु हवे होते पण स्वामीजी आपले सद्गुरु आहेत असं ठसलं नव्हतं. एके रात्री स्वप्न पडलं की स्वामीजी मला म्हणत आहेत, अजून किती काळ भटकणार, आता बास. सकाळीच स्वामीजींना जाऊन सांगितलं तर ते म्हणाले, आपण 21व्या शतकात आहोत आणि अशा स्वप्नांवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुझ्या डोळ्यासमोर जे काही चाललेलं आहे त्याचा तू विचार कर आणि मग निर्णय घे. लक्षात आलं की इथे गुढतेला काही थारा नाही, सगळं लॉजिकल आहे. काही काळाने मला अनुग्रह मिळाला. जेव्हा अनुग्रह मिळाला तेव्हा जाणवलं की हे आपल्याला काय मिळतं आहे. स्वामीजी सांगत होते, जे सुख ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांनी भोगलं त्याच सुखात तुम्हाला देखील सामील करण्यात आलेलं आहे. त्यांचे ते शब्द किती आश्वासक होते. काही क्षणांमध्ये जीवन पालटून गेलेलं होतं. आम्ही चार जण अनुग्रहाला होतो. एका भगिनीने विचारलं की परमेश्वराचं दर्शन झालं आपल्याला, हे कसं काय कळणार आपल्याला. स्वामीजी लगेच म्हणाले की सूर्य उगवल्यानंतर आपल्याला हातात कंदील घेऊन शोधायला जायला लागत नाही. तसंच परमात्म दर्शनाचं देखील आहे. परमेश्वर, आत्मा, जगत यांचा संबंध इतका आत्मविश्वासाने, इतक्या तेजाने, सप्रभव सांगणारं कोणी भेटलंच नव्हतं. तेव्हा स्वामीजींच्या घरी ध्यानाला जायला मिळत असे. परंतु नंतर नंतर माझा निश्चय कमी पडायला लागला. ध्यानात खूप विचार येत असत. एकदा खूप ठरवून बसलो की अगदी मूर्तीसारखं बसायचं, विचारच नाही येऊ द्यायचा. आणि त्या दिवशीचं ध्यान खूप छान झालं. स्वामीजी जाताना मला म्हणाले, आज छान बसला होतास, असंच बसायचं. मला प्रश्न पडला की यांना कसं काय कळालं. मग हळूहळू लक्षात आलं की ते परचित्त लक्षणांचा रावो आहेत. ध्यानाची अशी गोडी त्यांनी लावली. ते म्हणाले, यया मनाचे एक निके जे देखील गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. एकदा त्यांना विचारलं की ध्यानाला किती वेळ बसायचं. त्यावर स्वामीजी म्हणाले, एकदा बसलं की आपण आत्मरूप आहोत या बोधावर येत नाही तोपर्यंत बसूनच राहायचं. माझ्याकरता मोठी अवघड गोष्ट होती. अनुग्रहानंतर स्वामीजींचा सत्संग, सहवास यांच्या रूपाने एक निदान लाभल्यासारखं झालं. त्यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवत होता. आनंद मिळवून देत होता. जीवनात आनंद कसा भोगायचा ते शिकवत होता. 1998-99 सालची गोष्ट आहे. पावस आनंद यात्रेला जायचे होते म्हणून त्यांच्या घरी पहाटे लवकर 5:45 दरम्यान पोहोचलो. गाडी यायला थोडा वेळ होता म्हणून बाहेरच्या खोलीत बसलो. स्वामीजी आले आणि म्हणाले, थोडा वेळ ध्यानाला बैस. वेळेचा पूर्ण सदुपयोग त्यांना अपेक्षित आहे असं लक्षात आलं. समर्थ म्हणतात, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. या ओवीचा प्रत्यय स्वामीजींपाशी नित्य येत असतो. माझ्या मनात एक विचार नेहमी यायचा की स्वामीजींना आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की ते ज्या बोधावर आहेत त्याच बोधावर आपणही यावं. पण मला हे अजिबात जमत नाहीये असं लक्षात यायला लागलं. ध्यानात मन जुन्या आठवणींनी अक्षरशः छळत असे. पुन्हा स्वामीजींना सांगितलं की मनात खूप वाईट विचार येतात. स्वामीजी म्हणाले, गंगा एकदा सागराला मिळाली की ती पुन्हा मागे वळून पाहत नाही. कितीही वाईट विचार येत असला तरी तो आपला केसही वाकडा करू शकत नाही. विचाराकडे साक्षीत्वाने पाहायचं. पुन्हा धीर आला. असाच एक प्रसंग. त्यावेळेला मी अगदी नवीन होतो आणि स्वामीजींच्या घरी जी प्रवचन चालत होती तिथे जात होतो. त्यावेळेला मला अध्यात्म मंगल धाम आणि माया अपार्टमेंट ही केंद्र आहेत हे माहीत नव्हतं. जेव्हा माया अपार्टमेंट अध्यात्म मंगल धाम इथे आलो तेव्हा तर आश्चर्यचकित झालो. एक एक साधक म्हणजे एक एक अनमोल रत्न आहेत, उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत असं लक्षात यायला लागलं. मधुरा मावशी, पंकजदादा, मिलिंददादा, सुनीलदादा, जयुताई, लताताई, अभिजितदादा, विलासदादा, विनय आणि कितीतरी नावं माहीत नाहीत यांना पाहून आपल्याला खूप अंतर चालायचं आहे असं लक्षात आलं. प्रकर्षानं जाणीव झाली. काहीही पात्रता नसताना स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणे आपला स्वीकार केला आहे असं लक्षात आलं. संतांनी एखाद्याला आपलं म्हटलं म्हणजे ते त्याच्या उद्धारासाठी आटोनात कष्ट घेतात. मलाही याचा अनुभव आला. नाशिकला स्वामीजींचा बँकेतर्फे सत्कार होता. मला त्यांच्याबरोबर जायला मिळालं. मधुरा मावशी आणि अजून इतर काही साधक असे आम्ही नाशिकला गेलो. स्वामीजी घरी आले, त्यांची पाद्यपूजा करता आली. आभाळ ठेंगणे होणे आणि आनंद गगनात न मावणे या दोन्ही गोष्टींचा मला तेव्हा अर्थ कळाला. ते म्हणाले की बँकेच्या कार्यक्रमाचं निमित्त होतं, मला तुझ्या घरी यायचं होतं. पुण्यातल्या या सगळ्या दिवसांमध्ये हृदयात फक्त स्वामीजी, स्वामीजी आणि स्वामीजी असंच असायचं. शिक्षणानंतर मात्र नाशिकला जायला लागलं प्रदीर्घ काळासाठी. आणि आत्ता जाणवतं की पुण्यातले दिवस ते सोन्याचे दिवस होते. दरम्यान विवाह झाला. विवाहातल्या कार्यालयातील सत्संगात स्वामीजी म्हणाले, धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी अर्थ आणि काम याबद्दल मात्र नातीचरामी नातीचरामी. स्वामीजी निघाले तेव्हा माझ्या पत्नीला संयोगिताला अश्रू आवरेनासे झाले. स्वामीजींनाही खूप भरून आलं होतं. जणू त्यांचीच मुलगी सासरी चालली होती. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि कदासी, तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती असं त्यावेळेला जाणवलं. मी तसाच उभा होतो स्वामीजी पुढे दरवाजाकडे निघून गेले. नंतर अचानक मी वेड्यासारखा दरवाजाकडे पळत गेलो. स्वामीजी गाडीत बसले आणि गाडी पुढे निघाली होती. त्यांनी अगदी ओझरत वळून पाहिलं आणि पुन्हा समोर पाहिलं, गाडी पुढे निघून गेली. मात्र माझ्या हृदयात प्रेमाचा एक कल्लोळ त्यावेळेला उमटला. लक्षात आलं की प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी, जीवन पथ अनुसरिता तम निबिड जायदुरी. हे प्रेम आणि श्रद्धा पुढे वारंवार कामाला येत राहिलं. सद्गुरु सर्वांवर सारखंच प्रेम करत असतात, पण प्रत्येकाच्या भावानुसार, प्रत्येकांच्या स्वामीजींवरच्या श्रद्धेनुसार ते प्रेम मिळणाऱ्याला बोधाने आणि भक्तीने श्रीमंत करत असत. स्वामीजी आपल्या एकट्याचे नसून इतर सर्वांचे आहेत आणि माझ्यापेक्षा इतरांचे भाव देखील खूप सखोल निर्मळ आहेत हे मला मत्सरामुळे कळत नव्हतं. असं वाटणं योग्य नाही हेही कळत होतं, पण एकदा स्वामीजींना असं विचारण्याची मी चूक केलीच. स्वामीजी थोड्या कडक शब्दात म्हणाले, असं वाटणं हे दरिद्रीपणाचं लक्षण आहे. आपण सद्गुरूंच्या तळहातावरचे अर्भक आहोत असा भाव ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात होता. आपणच आपल्याकडे असा भाव ठेवायचा असतो असं ते म्हणाले. आता लक्षात येतंय की मलाही ते माऊलीप्रमाणेच सांभाळत आहेत. शब्देच परेच निष्णात असं सद्गुरूंचं वर्णन शास्त्र सांगतं. त्याचा प्रत्यय स्वामीजींपाशी मला अनेकदा आला आहे. नाशिकला एकदा रेडिओवरती ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ऐकला, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे मना आले वो माये. त्या अभंगाचा विचार करताना त्यातील काही ओळींचा अर्थ कळेना. तेव्हा मी नाशिकला होतो, धीर करून स्वामीजींना फोन केला. अनंगपण फिटले माया छंदा साठविले असं मी विचारलं. ते शब्द तसा नव्हता, म्हणजे काय असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, अंगपण म्हणजे देहभाव, अनंगपण म्हणजे विदेही भाव, तोही फिटला, माया छंदा आटविले असं ते म्हणाले, म्हणजे विचार संपवले. या छोट्या फोनवरच्या संभाषणाने मला खूप खूप बरं वाटलं. स्वामीजी बोलताना अशी स्थिती झाली आहे, म्हणाल हिरवे चारी गुरु विसरे मागील मोहर धरू का वारे लगे पाखिरू गगनी भरे तैसिया प्रेमाची या स्फूर्ती फावलिया रसवृत्ती वाहविला मती आकळेना. त्यांना जे अपेक्षित आहे की वयाच्या 42-44 पर्यंत बोधाला प्राप्त व्हावं आणि नंतर केव्हाही मृत्यू आला तर जायला तयार असावं, तसंच जीवन घडवण्याचा अथक प्रयत्न करू असं वचन देतो. एक विनंती आहे आपल्यावर, आम्हा सर्वांना निरपेक्ष प्रेम मात्र करता यावं. हरिओम तत्सत.
पुण्यापासून लांब राहून देखील अभिजितने आपला भाव किती उत्तम जपला आहे हे लक्षात येतं. त्याच्या ह्या आठवणी ऐकताना आपल्याला देखील आठवलं असेल की आपले काही असे वैयक्तिक क्षण स्वामीजींबरोबरचे, ज्या वेळेला आपण असे आपल्याला काही प्रश्न पडले असतील आणि नेमकं मार्गदर्शन आपल्याला स्वामीजींकडनं कसं लाभलेलं होतं त्या वेळेला. मला असं एकदम आठवलं की स्वामीजींना मी एकदा असंच विचारलं की मला विकारांशी झगडा करण्यासाठी बळ हवं आहे, तर ते म्हणाले की विकारांशी झगडा करायचाच नसतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. अशा अनेक कुलपांच्या चाव्या स्वामीजींकडे आहेत. आपल्याला जर का त्या चाव्या योग्य रीतीने वापरता आल्या तर मोक्षाच्या द्वारापर्यंत आपण नक्की पोहोचू. आपल्या सहित अनेक जीवांचा उद्धार करणाऱ्या आपल्या परमपूज्य स्वामीजींना आपण कृतज्ञतेने प्रेमभावाने हार अर्पण करणार आहोत. सद्भक्त श्री उमेश दिंडोरे व सौ कांचन दिंडोरे आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना हार अर्पण करतील. आपण ज्यांची मधुर वाणी ऐकण्याची वाट पाहत आहोत ती घडी आता आलेली आहे. मी परमपूज्य स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. अशा प्रकारचे कार्यक्रम झाले की मला एक प्रकारे उमेद येते. एरवी तुमच्या डोळ्यात पाहून समजत असत की मी जे बोलतो आहे त्याचा उपयोग होतो आहे. अशा कार्यक्रमांमधून जास्त प्रकर्षाने लक्षात येतं खरं. कार्यक्रमा चाच केवळ प्रश्न नाही पण आपलं सगळं जीवन एका विशिष्ट विचाराने व्यापलं जावं याचा प्रश्न आहे. आणि ती गोष्ट ज्यांच्या बाबत घडते आहे ते प्राणापेक्षा देखील प्रिय असं वाटायला लागतं. तुकाराम महाराज म्हणतात ना, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. तसं होत. प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक परिसंवादातलं भाषण अथवा विवेचन निरूपण मनोगत निवेदन सर्वच खूप चांगलं झालं. प्रिया राणी मनीषा अपर्णा यांना प्रार्थना म्हणताना पाहिलं आणि प्रार्थना झाल्यावर त्या क्षणात जो विचार मनात आला की या सगळ्या समवयस्क एका वेळेला स्वामीजींकडे साधारण आले असतील आणि पाठोपाठ हेमंतांनी सांगितलं की या चौघींनी पूर्वीही 16 ते 25 वयोगटात असताना एक प्रार्थना सादर केलेली होती. तस 16 ते 25 या वयोगटामध्ये त्या 18-19 वर्षांच्या असताना स्वामीजींकडे आल्या. माझी अशी कल्पना बरोबर आहे प्रिया? 17 नाही का? 17 स्वामीजी असं म्हणत असत की रामकृष्णांना काली मातेकडं प्रार्थना करून रडावं लागत असे की माझ्याकडं तरुण मंडळींना पाठव, माझ्याकडं जे आहे ते मला त्यांना द्यायचं आहे. तशी प्रार्थना मला करावी लागली नाही असं स्वामीजी म्हणत असत. मीही स्वामीजींकडे आलो तेव्हा 19 वर्षांचा होतो आणि मला देखील अशी प्रार्थना करावी लागली नाही स्वामीजींच्या कृपेने की माझ्याकडे कोणी तरुण मंडळी पाठव. तुम्ही सगळे कसे आलात मला समजलं नाही, कुठून आलात ते कळलं नाही. तुमच्या आत असणारी सत्प्रेरणा तुम्हाला घेऊन आली. अभिजित पुण्यात होता ते दिवस मला आठवतात. आज काल घडलेल्या घटना जशा स्पष्ट आठवतात तसं सगळं आठवतं. त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र देखील यायचा. तो आता आपल्यामध्ये नाहीये. तेव्हाच लवकरच्या वयातच तो गेला. आणि परमार्थ विषयक असणारी अभिजितची आस्था अभिजितला अधिक अधिक समर्पित करत गेली. अभिजित कसा आला ते मला आठवतं, हेमंत तू कसा आलास ते देखील मला आठवतं. मला असं वाटतं की कदाचित राम तुला घेऊन आला. या आत्ता आत्ता घडल्या असं वाटणाऱ्या गोष्टींना 12-13-14 वर्ष उलटून जातात आणि दरम्यान वाटचाल खरंच 12-14 वर्षांची झालेली असते. फरक तर भरपूर पडलेला असतो, जीवन तर बदललेली असतात. आणि ही बदललेली जीवन हळूहळू समाजापुढं आदर्श म्हणून समजून येण्या इतकी बदलावीत घडावीत अशी स्वाभाविक इच्छा कोणाचीही काम करताना जशी असते तशी माझी देखील आहे. हे काम एकट्याने होणार नाही. जसं गोवर्धन एकट्याने उचलायची गोष्ट नाही, सगळ्यांनी उचलायचा. सगळ्यांनी आपली पूर्ण शक्ती लावायची. आणि असा भाव धरायचा की आमची शक्ती अल्प, श्रीकृष्णांची करंगळी देखील खरं म्हणजे पुरेशी होती, पण सगळ्यांनी काठ्या लावायच्या अशी जशी गोष्ट असावी. तसंच पारमार्थिक कार्य जे स्वामीजींनी जे कार्य पाहिलं त्यांच्या मनुष्यचक्षूंसमोर ते कार्य देखील एकट्या दुकट्यांनी करण्याचं असं नाहीये. त्याच्यामध्ये फक्त अट अशी आहे की या कार्याचा कार्य करणाऱ्याला अभिनिवेश नको अशी अट आहे. आणि तिथं ते अवघड होऊन जातं. नाशिकला गेल्यानंतर अभिजितने तिथे एक केंद्र सुरू केलं, त्यांच्याकडे एक केंद्र चालतं, तिथं तो एक छोटं निरूपण करतो, स्वांत सुखाय असावं. स्वाध्याय ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हा जो वयोगट आहे हा वयोगट आणि या वयोगटाच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी मला माझं लहानपण जर आठवलं, ज्या वेळेला मी 15-16 वर्षांचा असेन आणि माझे वडील स्वाभाविकपणाने 40-ची असतील, तर त्यांचं वर्तन तुलनेने किती गंभीर होतं असं मला जर आठवलं तर लक्षात येतं. आज 40-ची व्यक्ती जशी असते त्याच्यापेक्षा कितीतरी पोक्त, कितीतरी विवेकी. कितीतरी मुलांच्या संस्काराची काळजी करणार. आदर्शवत ज्याला म्हणू असं जीवन जगण्याची आवड असणार आणि तसं जीवन जगून मुलांच्या समोर ठेवणार असं त्यांचं जीवन होतं असं मला वाटतं. या वयोगटाची ती जबाबदारी आहे की आपलं जीवन हे आपल्या मुलांच्या समोर घडतं आहे याची जाणीव विशेष करून 35 ते 45 आणि हा महिना गेला रे गेला की 35 ते किती गिरीश 50 तरुण वर्गाचं वय वाढवलं, 50 वर्षांपर्यंत साधक त्याच्यात येतील. त्याच्यातही मला मी वडिलांचाच विषय निघाला म्हणून सांगतो की भाग्याची गोष्ट मात्र अशी असते की त्यांना आकांक्षा खूप मोठी होती पण त्यांना सांगणारी व्यक्ती वेळेवरी भेटली नाही. त्यांना खूप मोठं जीवन खरंच जगायचं होतं पण तशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांना ते त्यांच्या कल्पनेने खूप चांगलं जीवन जगत होते. मला अनुग्रह झाल्यावर मग माझ्या वडिलांना अनुग्रह झाला. या वयोगटात तुमचं भाग्य अधिक आहे असं मला तुम्हाला सांगायचंय. त्यांनी केलेले संस्कार मला स्वामीजींकडे आल्यावर किती उपयोगाला पडले आणि एक आदर्शवत जीवन निश्चितच त्यांचं होतं पण तोपर्यंतच्या जीवनामध्ये चांगलं चांगलं ऐकायचं असं म्हटलं तरी देखील नेमकं श्रवण जे होतं ते नेमकं श्रवण घडण्याचा लाभ त्यांना झाला नाही. उशिराच्या वयात झाला, मग स्वामीजींकडे आले तेव्हापासून त्यांना तो लाभ झाला. तो लाभ देखील तुम्हाला आहे कारण आज इथं 35 वर्षाची व्यक्ती आहे. शक्यता अशी आहे तुमच्यातल्या निम्म्या लोकांची की तुम्ही तुमच्या वयाच्या विशीतच इथं आलात आणि आता 35 आहात, 40 आहात, 45 आहात. तुम्ही तुमच्या वयाच्या 25 इथं आलात आणि आता 45 आहात. स्वाध्याय स्वामीजींनी आपल्या समोर ठेवला ते तर रोज ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत. आम्हाला तेव्हा रोज प्रवचनांचा लाभ होता. त्यांच्या दुकानात जायचं आणि आपल्याला बसायचं असेल तितक्या वेळ बसायचं. जर गर्दी झाली तर ते साधारण अंदाज घ्यायचे की लवकर कोण आलाय आणि त्याला प्रसाद द्यायचे. तोही प्रसादाचा डबा काढला तर इकडे तिकडे पाहत बसायचं की दुसऱ्या कोणातरी मिळावा, आपल्यावर ती पाळी न यावं. इतका त्यांचा सहवास आणि ते झाल्यावर परत प्रवचनाच्या वेळेला त्यांचा सहवास, अशीच नोकरी होती मधली. 7-8 तासांची नोकरी, मी चिंचवडला जात असे लोकलनी त्यामुळे ती सगळी मिळून 8-9 तासांचीच नोकरी व्हायची. 9-9.5 तास नोकरीमध्ये जायचे. पण दिवस इतके आनंदात गेले की बोलायची सोय नाही, इतके समाधानात गेले, मध्ये जणू कर्माचा प्रसंगच घडला नाही. सकाळी ध्यान, स्वामीजींचं दर्शन, मध्ये काय नोकरी उद्योग जो काही असेल तो मी नोकरीला जात होतो, परत आलो आणि दुकानात गेलो की नोकरीला जाऊन आलो हे देखील विसरून जायचं, संपलं. स्वामीजी म्हणायचे की मीही तसंच करतो, दुकानाचं शटर ओढलं की मग धंद्याबद्दलचे विचार बंद असं म्हणत असत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ते जमवलेलं होतं. कर्म केलं आणि कर्म केलं याची आठवणही राहिली नाही तेव्हा अतिशय आनंदात वेळ जातो. कर्म केलं आणि कर्तृत्वाचा आठव वाटायला लागला, कर्म केलं आणि कर्मातल्या अडचणींचा आठव वाटायला लागला, कर्म केलं आणि कर्माच्या दुःखांचा आठव वाटायला लागला, ते सलायला लागलं, तर मग तिथं कोणीतरी मी उपस्थित होता, तिथं ममत्व होतं, तिथं फळाची भावना होती. माझी अशी इच्छा आहे की तुमची जी काही कर्म असतील ती, ऑफिस, उद्योग, धंदा, जाऊन आल्यानंतर सकाळी ध्यान आणि संध्याकाळी केंद्र, मध्ये कर्म जणू घडलंच नाही इतकं संपलं पाहिजे. तुम्हाला जेवणाचा अनुभव आहे का? तुम्ही जर बाहेर जेवायला गेलात हॉटेलमध्ये, तर जायच्या आधी तुमच्या चांगलंच लक्षात असतं की आपल्याला आज बाहेर जेवायचंय, असतं की नाही ग? ती 35 ते 45 या वयोगटात येऊन बसली आहे, तिची आई आल्यामुळं, नाही का? तीही आली, पण तिलाही ती म्हणते हो मला जेवायला जायच्या आधी देखील आठवण असते की आज आपल्याला जेवायला जायचंय बाहेर. पण घरात जेवतो आपण तर घरातच्या जेवणाची अशी आठवण असते का? आणि जेवण झाल्यावर देखील हॉटेल मधल्या जेवणाची नंतरही आठवण राहते, ते कर्म निश्चित बाधक असत. सहज कर्म घडणं आपलं रोजचं जेवण होतं तसं, जेवलं आणि विषय संपून गेला, कर्म केलं आणि विषय संपून गेला, आणि मग शिल्लक राहतं ते फक्त शांती, समाधान. तसं सगळ्या दिवसाची गोळाबेरीज जर केली, बरोबर आहे की नाही वृंदाताई? असंच होत असे. सगळ्या दिवसाची गोळाबेरीज केली की फक्त समाधानच शिल्लक राहायचं, असे दिवस अन दिवस गेले, दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष अशी गेली. स्वामीजींनी स्वाध्याय करून घेतला पण त्या स्वाध्यायाचं कोणतंही दडपण नव्हतं. कुठेतरी क्लासला जातोय, शिकतोय असाही प्रकार नव्हता. त्यांची प्रवचनं ऐकतच राहावं असं वाटायचं. त्याच त्याच लोकांना अत्यंत ओढीनी आपल्यापाशी वर्षानुवर्ष यायला लावणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मोठमोठे प्रवचनकार देखील हा प्रयोग करत नाहीत. ज्यांची खूप मोठी नावं आहेत अशा प्रवचनकारांनी एक जागा घ्यावी आणि रोज प्रवचन करून दाखवावीत. त्यांच्या प्रवचनांना 1,000 लोक 5,000 लोक येत असतील पण रोज प्रवचन करून दाखवावीत आणि 200-400 लोक रोज येत आहेत अशी परिस्थिती होऊन दाखवावी. हे फार कठीण आहे. त्या त्या मंडळींना रोज यावंसं वाटणं आणि सगळा शीण नाहीसा होणं. म्हणून स्वामीजींनी हा जो परमार्थ आहे तो परमार्थ एक प्रकारे स्वाध्याय यज्ञ आपल्याकडून करून घेतला असं मला जाणवत वाटतं. आणि आताही जर काही असेल तर तोच प्रयत्न चालू आहे. या स्वाध्याय यज्ञामध्ये प्रभू स्मरण आहे, ते प्राधान्याने आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही जीवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. अशा प्रकारे अशा उत्कटतेने प्रभू स्मरण चिंतन केवळ चिंतन हे स्वाध्यायाचं लक्षण स्वामीजींच्या ठिकाणीही नव्हतं. तर प्रभुस्मरण होत मग ते त्यांचं चिंतन आणि शास्त्रांचा अभ्यास करून परिपूर्ण झालेलं आपलं स्वतःचं चिंतन की ज्याच्यामध्ये स्वतःची अनुभूती होती आणि शास्त्राचा आधार होता असं चिंतन ते समोर मांडत असत आणि तेही इतके खेळीमेळीनी मांडत असत. आणि जेव्हा नेमका विषय सांगत असत तेव्हा तुम्ही श्वास घ्यायचे देखील थांबता असं वाटायचं. कितीतरी वेळ आपण श्वास घेतला नाही असं लक्षात यायचं आणि मग एकदम श्वास सोडून थोडा वेळ असं घाबरल्यासारखं व्हायचं. इतकी एकतानता ते त्यांचं चिंतन प्रगट करत असताना श्रोत्यांच्या ठिकाणी निर्माण करू शकत होते. त्याच्या बरोबरीने नामस्मरण आणि अर्थातच ध्यान याची गोडी त्यांनी लावली. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपोआप अशा आनंदमय जीवनात देखील आपण काहीतरी शोधतो आहोत. आपण शुद्धता शोधतो आहोत आत्म्याची. एका बाजूला मन शुद्ध करणं अंतःकरण वृत्ती शुद्ध करणं बुद्धीचेही निश्चय होता होतील तितके शुद्ध करण्याचा प्रयत्न करणं चित्तशुद्धी साधणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मनबुद्धीरहित शुद्ध चैतन्याशी तदाकारता अशी शुद्धता कधी प्रयत्न करायला सुरुवात झाला हे आलेल्या व्यक्तीला कळत देखील नसे. या शोधण्यामध्ये शुद्धताही होती आणि शोध देखील होता. काय कल्पिते कल्पना काय जल्पिते वासना अंतरींचे तरंग नाना काये म्हणती अशा प्रकारे आत वळून आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा अशा प्रकारची एक वृत्ती त्यांनी निर्माण निश्चितच केली. या सगळ्याचा परिपाक म्हणून एक प्रकारे अधिकाधिक दमदार असा परमार्थ व्हायला सुरुवात झाली आणि ती क्रमानी इथंही आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे शक्यतेप्रमाणे पण घडते आहे असं निश्चित वाटतं. आता जर स्वामीजी आले आणि इथं बसले तर नक्की संतुष्ट पावतील. म्हणतील की भले शाबास त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये याच करता अट्टहास धरला. आपल्याला या साधनेच्या मार्गामध्ये खरोखरच दमदार पावलं टाकायची आहेत. आणि मला हे जमत आहे आणि मी हे जमवणार अशा प्रकारची वृत्ती धारण करून परमार्थ करायचा आहे. रडगाणं बाज झालं, कारण रडण्यामुळे कोणाचा कधी फायदा झालेला नाही. परमार्थाची वाट थोडी बहुत बिकट असणार, संसाराची वाट बिकट आहे म्हणून परमार्थाची बिकट वाटते, नाहीतर परमार्थाची वाट बिकट नाहीये. आणि संसार कितीही सुखाचा करायचा प्रयत्न केला तरी देखील, आता कोणीतरी म्हटलं तसं, अनपेक्षित दुःख अर्चना म्हणाली आणि अनपेक्षित सुख अशी संसारात येतच असतात. आणि कितीही बिकट वाट नसावी असं म्हटलं तरी देखील कधी कधी वाट ही चढणीची संसारामध्ये राहणार, खिंडीतून तुम्हाला जावं लागणार. खिंडीतून जाणं याचा अर्थ पुढं पाऊल टाकणं देखील कठीण आहे, पण वळून देखील माग फिरता येत नाही इतकी अरुंद जागा आहे, त्याला खिंड म्हणतात. जसे तुम्ही आहात तेवढीच जागा आहे, तुमच्या खांद्याच्या रुंदी एवढी धरा की तुम्हाला पुढे जायचंय पण पुढे जाता येत नाहीये, अशी अडचण संसारात निर्माण होते. आणि माग सुद्धा वळता देखील येत नाही इतकी अरुंद वाट असेल. कधी कधी चढ असेल, कधी कधी दम लागेल, कधी कधी मोकळ्या मैदानावर येऊन मोकळा श्वास घेण्याचं समाधान मिळेल, पण संसाराचा भरोसा तसा नाही. विनोबा एका ठिकाणी म्हणतात की बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, असली रडगाणी गात बसू नका. वाट बिकट असू शकते, धोपट मार्ग देखील बघता बघता अडचणीचा होऊन जाऊ शकतो. आणि संसारामध्ये ऐसा आपुला, बाकी काही प्रयत्न करू नको, लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करू नको, स्वतः शहाणं होण्याचा प्रयत्न करू नको, ध्यान नको, नाम नको, कामाला जा, पैसे मिळवून आण, घरी बायकोला दे, सकाळ संध्याकाळ जेव झोप. संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको, असली रडगाणी आपल्याला नको आहेत. कारण असं कधी होतच नाही. मगाशी मी म्हटलं तसं, कर्म केलं पण कर्म केलं हेच विसरून गेला. कर्माचा वेळ देखील आनंदातच गेला पाहिजे. कोणाला म्हणले स्वामीजी, याचा अर्थ सगळं जीवनच वाया गेलं म्हणायचं, जर दिवस वाया गेले कामामध्ये तर. मृदुलला म्हणाले असं त्यांनी सांगितलं. आपण जे ध्यान करू त्या ध्यानाच्या प्रकाशात कर्म जमवायचीच असं ठरवून कर्म करायची आणि केल्यावर विसरून जायचं, केली हे देखील विसरून जायचं. फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळी तू आहे. क्रिया गळून जाते, क्रिया केली अशी आठवण गळून जाते, आणि उरतो तो फक्त दिवसाच्या प्रारंभी, दिवसाच्या अंती साधनेनी मिळवलेला आनंद आणि कर्माच्या वेळेची गोष्ट पुसूनच गेली. कर्म करत असताना अशा दक्षतेने केलं की त्यामुळं कोणत्याच प्रकारचं संचितच निर्माण होऊ द्यायचं नाही. संचित याचा अर्थ आज केलेल्या कर्माचा अव्यक्त परिणाम जो उद्या भोगायचा आहे तोच नाही होऊ देणार. याचं कारण देह मन बुद्धी मी ही भावनाच नाही. मी कर्म करतो हा भावच नाही. हे मिया केले की माझे निसिद्धी गेले हा भावच नाही. असं कर्म केल्यामुळं केलं आणि मोकळा झाला असं जर घडलं एखाद्याचं तर ते कर्म नंतर दुःखही निर्माण करत नाही. कर्म करत असतानाही अभिनिवेश नसेल तर निष्कारण कोणाला तरी दुखवणं नव्हे तुडवणं. काही काही मंडळी अशी असतात आपल्या बोलण्या वागण्यानी त्यांच्या वाट्याला नंतरही तसं येतं. पण जर प्रेमानेच बहुतांशी कर्म जर झाली हरिस्मरणपूर्वक अंतर्मुखतेनी शरणागत भावानी साक्षीत्वानी तर मग हे घडणारच नाही ना. मुळातच कर्म संचितच निर्माण करणार नाही आणि संचिताप्रमाणे पूर्वसंचिताप्रमाणे जे वाट्याला आलेले आहेत भोग ते विनाशायास भोगले आणि संपवले. असं जर झालं तर साधनेला कर्म अत्यंत उपकारक ठरतात अतिशय उपकारक. कर्माच्या वेळेला केलेली राखलेली जी मनोधारणा आहे ती मनोधारणा साधनेला कितीतरी मदत करते कारण कर्माचा वेळ तुलनेने जास्त असतो. या वयोगटाच्या दरम्यान खरंच तरुण वयातून सुरुवात केलेली असल्यामुळं जीवनातली शांती समाधाने लाभलेलं असतं काही ना काही प्रमाणात त्याची झलक त्याची किरण मिळालेली असतात आणि एका सातत्याच्या चालीमुळं श्रवणामुळं साधनेमुळं चिंतनामुळं प्रभुस्मरणामुळं एकूण जीवन अधिकाधिक सुखी केवळ सुखच जीवनामध्ये आहे असं जीवन प्रत्यक्षतः मात्र सांसारिक सुख दुःख असताना असं वाटायला यायला सुरुवात होते. आणि या वयोगटामध्ये जर हे लाभलं तर या वयोगटामध्येच आता 45 ते 50 केलं जेव्हा 45 वयोगट असतो तेव्हाच पूर्वी मध्यवर्ती असणारे वडील आता परिघावर गेलेले असतात आणि अतिशय लहान असलेली मुलं अवलंबून असलेली मुलं थोडी थोडी स्वतः काही करू अशा 16-20 अशा दरम्यान आलेली असतात. या दोघांनाही आधार होऊन राहणार असं हे वय आहे. पुढचं या वयाचा पुढचा भाग 45 ते 50 या दरम्यान तर अशा प्रकारची जबाबदारी पेलावी लागते. हे सगळं सहजगत्या होईल आणि हे सहज झालेलं चांगलं आणि याला कारण आपल्याला मिळालेला विचार हे समजतं म्हणून मग आपल्याला हे स्वामीजींकडून मिळालं असं वाटायला सुरुवात होते. एकूणच आजचा जो कार्यक्रम झाला तो आपला कुठलाही मोठा कार्यक्रम जसा होतो तसाच झाला. परगावी राहून आपला भाव सांभाळणारा अभिजित आणि मागच्या एका वयोगटामध्ये अमित टोणगावकर त्यांनी असंच परगावी राहून कशा भावानी साधना केली हे त्यांनी जे सांगितलं ते हे खरंच इथं पुण्यात राहणाऱ्या मंडळींना देखील मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. आपण तर स्वामीजींच्या बरोबरच आहोत आपण तर नित्य श्रवण करणारेच आहोत असं असल्यामुळं आपल्याला अडचण नाहीये. पण या परगावी असणाऱ्या मंडळींच्या ठिकाणी निर्माण झालेली ही अशा प्रकारची जिद्द आणि अशा प्रकारची साधना करण्याची वृत्ती आणि प्रयत्न पाहून खरंच सगळ्यांनाच आपल्याला संतोष होणारच होणार याच्यात शंका नाही. आपण अशीच वाटचाल करत राहू. उगवणार असत ते आपाप उगवत त्याच्या त्याच्या पद्धतीने उगवत असत. झाडाची वाढ आपली आपण होते मुळ जशी जशी खोल मातीत हातपाय पसरतात तशा फांद्या त्याच प्रमाणात वर जातात. खाली जसा भक्कम आधार मिळतो तसं म्हणून या वयामध्ये लौकिक देखील मोठा होण्याची शक्यता असते, अंतरंगता देखील मोठी असण्याची शक्यता असते. ते हे वय आहे. हे वय बेसावत घालवण्याचं नाही. केंद्रात आपलं ऐकायचं काय मध्यवर्ती कल्पना आहेत आहेत ते आहेत जाताना सगळं विसरून जायचं असं करणाऱ्यांना मात्र इथं काही मिळणार नाही. नुसती वर्ष वाया जातील, काही मिळणार नाही. पण तशा प्रकारची मंडळी तुम्ही नाहीत हे मी माझं देखील भाग्य समजतो. आपल्या या प्रयत्नांना स्वामीजींचे आशीर्वाद आहेत, सर्व संतांचे आशीर्वाद आहेत आणि सर्व संतांच्या कृपेने आपले हे प्रयत्न अधिकाधिक फलोन्मुख उत्तम असे होवोत अशी मी स्वामीजींच्याही चरणी सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत. हरी हरी.
कार्यक्रमाची सांगता प्रसादानाने होईल. सद्भक्त अभिजित डोणफळे प्रसादांचा म्हणेल. कार्यक्रम संपल्यानंतर आज स्वामीजींना मनोमनच नमस्कार करायचा आहे. आधी स्वामीजी हॉल बाहेर पडतील आणि मग आपण जायचं आहे.
आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषासे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेची तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मोकळी अर्पिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर।